मी सृष्टीतील सृजनशक्तीचा मी आहे एक खास उन्मेष, जो पूर्वी कधी घडला नव्हता सृष्टीच्या प्रारंभापर्यंत आणि पुन्हा कधीही घडणार नाही सृष्टीच्या अंतापर्यंत. सृष्टीतील सृजनशक्तीचा मी आहे एक खास उन्मेष, जो पूर्वी कधी घडला नव्हता सृष्टीच्या प्रारंभापर्यंत आणि पुन्हा कधीही घडणार नाही सृष्टीच्या अंतापर्यंत, असा एक खास मी. माझं एक खासगी आकाश असतं माताजी, माझं एक खासगी आकाश असतं माताजी, ज्यात उगवतात चंद्र सूर्य तारे, तेही माझेच खासगी. माताजी माझी एक खासगी पृथ्वी असते, माताजी माझी एक खासगी पृथ्वी असते, जिच्यावर वावरत असतं माझं अस्तित्व, एकटं माताजी, अगदी एकटं. तुम्हा लोकांना मी दिसतो ना माताजी, तो मी नसतोच. तुम्हा लोकांना मी दिसतो ना माताजी, तो मी नसतोच, आणि तसाही नसतोच माताजी, तसाही नसतोच. तुम्हाला दिसतात त्या फक्त असतात माझ्या रूपाचा अनुवाद करणाऱ्या रंगीत चिंध्यांच्या बाहुल्या, माझ्या रूपाचा अनुवाद करणाऱ्या रंगीत चिंध्यांच्या बाहुल्या, ज्या बनवलेल्या असतात तुम्हीच माताजी, स्वतःच्या समजुतीनं आणि स्वतःच्या सोयीसाठी. तात्पर्य माताजी, माणूस आपल्यापर्यंत पोचतो तो एका संबंधामधून, पण त्या संबंधाच्या तुकड्याहून तो केवढा तरी अफाट प्रचंड असतो. खिडकीच्या काचेतून उन्हाचा कवडसा आपल्या खोलीत पडतो माताजी, पण कवडसाच माताजी, कवडसाच, सूर्य नव्हे. हजारो कवडसे पडले तरी आकाशातील ती ज्वलंत घटना अनोळखीच राहते आपल्या जाणीवांना.